नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. यो आसात काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री आनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हांची नवी दिल्लीत भेट घेतली. तिरंगाच्या इतिहासाची माहिती दिवपी प्रदर्शनाचे आयज पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. निवृत्त शिक्षक लेगीत सदाकाळ शिक्षकच उरता असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी म्हळां. आता पुराय खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री आनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हांची नवी दिल्लीत भेट घेतली. गोंय अनुसूचित जमाती राजकीय आरक्षण विधेयक संसदेत संमत घाल्ल्या खातीर मुख्यमंत्र्यान तांचे उपकार मानले. गोंय वैजकीय महाविद्यालया खातीर 50 अतिरिक्त एमबीबीएस जाग्यांचो प्रस्ताव बेगीन पुराय करपा खातीर मुख्यमंत्र्यान तांचो आदार मागलो. जो प्रस्ताव हे पयलींच राष्ट्रीय वैजकीय आयोगा कडेन सादर केला. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार एनआयटी गोवान गोंय कुंकळी पुलीस स्टेशनाच्या सहकार्यान काल हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिसाचे महत्व जनतेक कळचे आनी नागरिकां मदीं देशभक्तीची भावना निर्माण जावची म्हूण ही रॅली एनआयटी गोवा कॅम्पसासावन सुरू जाली आनी कुंकळी मार्केट मेरेन गेली. एनआयटी गोंयचे संचालक प्रोफेसर ओ आर जयस्वाल हांणी ह्या रॅलीक पांचवो बावटो दाखयलो. कुंकळी पुलीस स्टेशनाचे कर्मचारी, विद्यार्थी, सुरक्षा कर्मचारी, गृहनिर्माण कर्मचारी आनी पुलीस कर्मचारी तशेंच हेरांनी ह्या कार्यावळींत वांटो घेतलो, जो तांचे मदीं राष्ट्रीय एकता आनी अभिमान वाडोवपाचो एक सामुहीक प्रयत्न आशिल्लो. मोहिमेचो एक भाग म्हणून सगळे रहिवाशी आनी दुकानदारांक भारताच्या 1900व्या स्वातंत्र्य दिसा निमतान 13 ते 15 ऑगस्ट 2025 हे मजगतीं तांच्या घरांचेर आनी आस्थापनाचेर राष्ट्रध्वज फडकावपाक प्रोत्साहीत ही मोहीम करता. तिरंगाच्या इतिहासाची माहिती दिवपी प्रदर्शनाचे आयज पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. हर घर तिरंगा मोहिमेचो एक भाग म्हणून पुरातत्व संचालनालयान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मेरेन संस्कृती भवन पाटो पणजी हांगा तिरंगाच्या इतिहासाचेर हे खाशेले प्रदर्शन घडोवन हाडला.
टुडे वी गॅदर हियर टू सेलिब्रेट द इव्होल्युशन ऑफ द इंडियन ट्रायकलर, अ सिंबल ऑफ आवर नेशन्स प्राइड एंड युनिटी. द हर घर Tiranga campaign initiated by our Honorable Prime Minister Narendraji Modi has brought our national flag into the hearts of homes and millions of Indians.
इतले मजगती गोंय येरादारी खात्यान आयज पणजे शहरात मोटरसायकल पायलट पर्यटक टॅक्सी ड्रायव्हरांच्या जोडपालवान खासा रॅली काढली. ह्यावेळी तांणी वंदे मातरम तशेंच भारत माता की जय अश्यो घोषणा दिल्यो. जाल्यार गोंय भारतीय जनता पार्टीच्या बायलां मोर्चान हर घर तिरंगा ह्या उपक्रमाचोच भाग म्हणून शहीद प्रतिमा स्वच्छता उपक्रमावरवीं आयज पणजे आझाद मैदानावेले हुतात्मा स्मारकाची स्वच्छता केली. दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीक प्रशासकीय निधी म्हणून गोंय सरकारान 4.5 कोटी रुपया मंजूर केल्यात आनी ह्या निधीतलो कांय वांटो जिल्हो पंचायत कार्यालयाच्या सुदारणे खातीर वापरतले. ही माहिती दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचे अध्यक्ष अनिता थोरात हांणी दिली. थोरात हांच्या येजमानके खाला दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीची पहिली बसका झाली. 15व्या वित्त आयोगा कडल्यान जिल्हो पंचायतीक अजून कांय रक्कम येवपाची बाकी आसा, ती रक्कम बेगोबेग मेळची ह्या खातीर यत्न जातले अशें तांणी सांगले. ते शिवाय दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचे स्वतःचे भवन बांदपा खातीर दवर्ली हांगा सुवात पळयल्या अशी माहिती तांणी दिली. ह्या बसकेंत गोंय सरकारान तिसरो जिल्हो करपाचो जो प्रस्ताव दवरला त्या प्रस्तावाक तेंको दिलो जाल्यार एसटी राजकीय आरक्षण विधेयक लोकसभा आनी राज्यसभेत मंजूर जाल्ले खातीर केंद्र आनी राज्य सरकाराक परबी दिवपाचो थारावूय ह्या बसकेंत मानून घेतलो. 15 ऑगस्टाक पोरण्या सचिवालयाच्या मुखार स्वातंत्र्य दीस मनयतात. देखून 13 ऑगस्ट आनी 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मेरेन येरादारी वळयतले. 13 ऑगस्टाक सकाळी 6 ते 15 ऑगस्ट सकाळी 6 मेरेन बांदोडकर पुतळ्या सावन आबादे फारिया पुतळ्या मेरेनचो डीबीबी रस्तो वाहन येरादारी खातीर बंद आसतलो. 15 ऑगस्टाक सकाळी 6 वरांचेर डीबीबी रस्त्याचो सुवाळो सोंपे मेरेन बांदोडकर पुतळ्या सावन फेरी ऑफ जंक्शन मेरेनचो रस्तो वाहन येरादारी खातीर बंद आसतलो. 13 ऑगस्टाक सकाळी 6 ते 14 ऑगस्ट 6 मेरेन डीबीबी रस्त्याचेर येरादारी सच्चे भशेन वचपाक मेळटली. तर 14 ऑगस्टाक सकाळी 6 वरांचेर ते 15 ऑगस्टाक कार्यावळीचे निमणे मेरेन येरादारी फेरी ऑफ जंक्शना कडेच्यान अर्बन हेल्थ सेंटर, चर्च स्क्वेअर, जोझफ फाल्काव रस्तो, कोर्तीन सावन प्रिंटींग प्रेस जंक्शनाकडे वळयतले. वाहन चालकांनी ह्या वळिल्ल्या रस्त्याच्या मार्गाचेर आपली वाहनां उभी करची न्हय आनी येरादारी पुलिसांक सहकार्य करून येरादारीचो प्रवाह सुटसुटीत करचो अशी विनवणी आसा. हर घर तिरंगा ह्या मोहिमेखाला काल आनी आयज मडगांवां तशेंच नावेली ह्या सुवातींनी प्रभात फेऱ्यो आनी हेर कार्यावळी जाल्यो. फाल्यां सांजवेळ अशीच एक तिरंगा यात्रा मडगांव पालिका उद्याना भोंवतणी जातली अशें आयोजकांनी कळीत केलां. भारताच्या स्वातंत्र्य दिसा निमतान हर घर तिरंगा ही मोहीम हातांत घेतल्या आनी काल नावेली हांगा ह्या मोहिमेखाला तिरंगा यात्रा काढली. ह्या यात्रेक थळावे आमदार उल्हास तुयेकार हांणी वांटो घेतिल्लो. आयज ह्या मोहिमेखाला घराघरा वचून तिरंग्याविशीं जागृताय करपाची मोहीम नावेली वाठारांत सुरू जाली. मडगांव ह्या निमतान भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झेंडो लावन ही मोहीम सुरू केली. त्याआधी काल मडगांवच्या विद्यार्थ्यांनी मडगांव पालिका उद्यानाक फेरो मारून जागृती केली. अशाच तरेच्यो आनीक एक तिरंगा यात्रा फाल्यां सांजवेळा 5 वरांचेर मडगांव उद्याना भोंवतणी काडटले. दक्षिण गोंयांतल्या हेर वाठारांनी हे निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी जावपाच्यो आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पेडणेचे आमदार जी तारोलकार हाणें आज वट्ट 45 लाडली लक्ष्मी येवजणेच्या लावार्थ्यांक मंजुरी पत्रां भेटयली आनी उरिल्ली रोखडीच 15 दिसां भितर दितले अशें सांगले.
वुमन एन्ड चायल्ड डेव्हलपमेंटचे मंत्री श्री विश्वजीत राणे यांच्यानी आज आमकां 45 महिलांक आमच्या लाडली लक्ष्मी दिल्ली आहा. ह्या स्किमी अंडर तांकां सगळ्या महिलांक आपल्या लायफान खंय ना खंय मदत जाता. ताका लागून तशेंच हांव धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर जे फायनान्स मिनिस्टर आहा आनी त्यांच्या लिडरशिपी अंडर हे स्किमी आमच्या स्थानिकांक उपलब्ध जाता, फायदो जाता. आज आम्ही 45 महिलांक आज लाडली लक्ष्मी स्कीम दिल्यात. थोडेशे अजून क्लिअर जावपाचे
राज्यभरातल्या प्रमुख उजो आणि आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापित करपाक उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन व्ही रायकार हांच्या अनुकरणीय नेतृत्वाची दखल घेत भारत सरकारान 14-20 एप्रिल 2025 मजगती आयोजित उजो पालोवपी प्रतिबंधक सप्ताह निमतान उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालक नितीन रायकार हांका काश्य डिस्क पदक आणि प्रशंसापत्र प्रदान करतले. नितीन रायकार 3 जानेवारी 1991 दिसा उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात सहायक स्टेशन उजो पालोवपी अधिकारी म्हणून कामाक लागले आणि 1998 वर्षा स्टेशन उजो पालोवपी अधिकारी, 2010 वर्षा सहायक विभागीय अधिकारी आणि 2014 वर्षा उपसंचालक उजो पालोवपी सेवा पदाचेर तांकां बढती मेळली. ताणी उपअधिकारी अभ्यासक्रम, स्टेशन अधिकारी आणि प्रशिक्षक अभ्यासक्रम आणि विभागीय अधिकारी अभ्यासक्रम हाचे सयत खाशेले प्रशिक्षण घेतला आणि तातून ताणी भांगरा पदक मेळला. ते भायर भारत सरकारच्या गृह मंत्रालयान प्रायोजित केल्या ब्रिटनातल्या मॉरिटन इन मार्श हांगाच्या फायर सर्व्हिसेस कॉलेजीत ताणी खाशेले प्रशिक्षणही पुराय केला. निवृत्त शिक्षक लेगीत सदाकाळ शिक्षकच उरता आणि तांकां समाज सदांच मान दिता असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगले. उच्च माध्यमिक प्राचार्य फोरम संघटनेन कुजिरा हांगाच्या डॉ हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिषद सभाघरात घडून हाडिल्ल्या निवृत्त प्राचार्यांच्या भोवमान कार्यावळीत ते उलयताले. विद्यार्थी आदर्श जावपाक शिक्षकांचे व्हड योगदान असता आणि हे आदर्शत्व आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवच्या खातीर प्राचार्यांनी आचार्याची भूमिका निभावची असे त्यांनी सांगले. उच्च माध्यमिक प्राचार्य फोरम संघटनेचे अध्यक्ष उमेश नाईक हांणी येवकाराचे उलोवप केले. सचिव गोविंदराज देसाय हांणी उपकार मानले. या सुवाळ्या आदी उच्च माध्यमिक प्राचार्य फोरम संघटनेची नवी समिती वेचून काढपा खातीर आमसभा झाली. दक्षिण गोयातल्या आणि उत्तर गोयातल्यान 4-4 असे 8 वांगडी या समितीचे बिनविरोध वेचून आयले. स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जुजे गोम्स हांणी वेचणूक अधिकारी म्हणून काम पळयले. व्यक्ती खंयची येवजण, फायदो वा सेवा दिवपा खातीर आधार स्विकारपी विभागांनी वा संस्थांनी सुरक्षित QR कोड स्कॅनर वापरून ताची प्रमाणिकता तपासची. QR कोड स्कॅन करून आधार तपासल्यार बनावट आणि फटीच्या धोक्यातल्यान प्रणालीची राखण करपाक मजत जाता. QR कोड सत्यापन केल्यार मूळ UIDAIचो डेटा रोखडोच उक्तो जाता. आधार ही डिजिटल वळख प्रणाली असा जी ऑनलाईन प्रमाणीकरण तसेच ऑफलाईन सत्यापनाक आधार दिता. दरेका आधार कार्डात, PVC कार्डात व डाऊनलोड केल्या ई आधारात एम्बेड केल्लो आधार सुरक्षित QR कोड हे एक उपेगी खाशेलेपण. दरवर्साप्रमाण मिनेझिस ब्रगांझा संस्था पणजीत स्वतंत्र दिसाच्या आदल्या दिसा म्हणल्यार 14 ऑगस्टाक दनपारा 3:30 संस्था मिनेझिस ब्रगांझाच्या परिषद सभाघरात बहुभाषीय कवी परिषद गोवा पातळीचेर घडोवन हाडल्या. हे परिषदेत राज्यातले वेगवेगळे कवी वाटो घेतले. खेळ आणि युवा व्यवहार खात्या वतीन आयोजित पेडणे तालुका 14 वर्सां चलयांच्या बॅडमिंटन सर्तीत विकास हायस्कूल वेळपी विरनोडा हांणी जैत जोडले. तर 17 वर्सांच्या चलयांच्या टेबल टेनीस सर्तीत पेठीवाडा कोरगावच्या श्री कमलेश्वर हायस्कुलान जैत मेळले. पणजे वेळच्याय नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 29.2 डिग्री सेल्सियस तर किमान 24.2 डिग्री सेल्सियस. राज्यात फुडले 7 दीस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडू येता आणि वाऱ्याचो वेग 30-40 किलोमीटर वेगान व्हांवतलो. आणि खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हांची नवी दिल्लीत भेट घेतली. तिरंगाच्या इतिहासाची माहिती दिवी प्रदर्शनाचे आज पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय यांच्या हस्तुकी उक्तावण झाले. निवृत्त शिक्षक लेगीत सदाकाळ शिक्षकच उरता असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी म्हणा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.